हरे कृष्ण श्रीमद् भगवद गीता अध्याय 4 श्लोक नंबर 25 हिन आध्यात्मिक जगत में प्रवेश करण का पहले गुरु ए गौरंग का कृपा जी याचना करने मंगल आचरण करना सी ताकि असा जेकी कुछ पढ़ी रहा आए हो उन जो पूरो पूरो लाभ प्राप्त थी सके जेको आहे कृष्ण प्रेम जी प्राप्ति। ओम अख्यंतिमरंदस्य ज्ञानंजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलम् श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपम् साग्रजातम् सहगण रघुनाथान् वीतं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांचा कल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। श्रीमद् भगवद गीता मात जी जय। हाणे भगवान श्री कृष्ण जॾहिं श्लोक नंबर 24 में ॿुधायो ब्रह्मण पण ब्रह्म हवि भ्रमाग्नौ ब्रह्मण हुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिन। माना जेको माण्हू कृष्ण भावनामृत में पूरी तरह सां लीन रहे थो उहो पक सां ई आध्यात्मिक कर्मनि जे योगदान जे करे परम धाम खे प्राप्त करे थो। पोइ उहो जेको बि कार्य करे थो उन में हवन बि ब्रह्म आहे आहुति बि ब्रह्म आहे इन ब्रह्म लाइ ई ॾिनी वञे थी ऐं ब्रह्म खे ई प्राप्त कंदो ब्रह्मैव तेन गंतव्य। हाणे भॻवान इहो ॿुधाईंदा पहिरीं इहो भॻवान चयो त हर शइ जेकी बि हूंदी जेकी बि भौतिक जगत में जेकी बि शयूं आहिनि से सभु यज्ञ लाइ यूस थींदियूं। हाणे भॻवान विस्तार सां ॿुधाईंदा त हिन संसार में कहिड़े कहिड़े प्रकार जा यज्ञ हूंदा आहिनि। हर हिकु माण्हू पंहिंजी स्थितीअ जे अनुसार यज्ञ कंदा आहिनि ऐं हिते भॻवान श्लोक नंबर 25 खां वठी करे 33 ताईं अलॻि अलॻि प्रकार जे यज्ञनि जे विषय में ॿुधाईंदा। लेकिन हिननि यज्ञनि जे विषय में ॿुधण खां पहिरीं हिकड़ी ॻाल्हि ध्यान में जेकॾहिं रखंदासीं त पोइ असांखे समुझण ऐं उनखे डाइजेस्ट करण ईज़ी थी पवंदो। त यज्ञ जो मतिलबु आहे सेक्रीफाई ऐं यज्ञ जो जेको मूलभूत भाव आहे यानी असां जॾहिं यज्ञ कंदा आहियूं त इन जो मक़सदु छा आहे त जेकी वस्तु असां पंहिंजी इंद्रियनि जी तृप्तीअ लाइ पंहिंजे भोग लाइ यूज़ करियूं सा वरी भॻवान खे प्रसन्न करण लाइ पंहिंजी इंद्रिय तृप्तीअ खे छॾे करे भॻवान खे प्रसन्न करण लाइ या फिर अगरि उहो अञा ताईं कृष्ण भक्ति नथा कनि त पोइ उहा ई वस्तु जेकी असांजे भोग लाइ इस्तेमाल करे सघूं था कि उच्च मक़सद जे लाइ असां त्याग कयूं અને ભક્ત નાઇન તપો યો સોચન તસા ધાર્મિક યા આધ્યાત્મિક કાર્ય લાય ઉન શય કે યુઝ કયું જે કે અસા પહેજી ઇન્દ્રિયન જે તૃપ્તિ લાય કરે સકું તા યજ્ઞ જો મતલબ હે ત્યાગ જે નંડી સી મિસાલ લે અસા યજ્ઞ મે જે દેસી ઘી યુઝ થિંદો આય હે સબ્જીઓ અહી આહુતિ ત્યારે યુઝ થિંદી આના તે કે માણુ એ સોચી સગન થા ને કે ભાઈ એ સબ યજ્ઞ જે અગ્નિ મે વિજી કરે સારણ જે કેડી જરૂરત હે દેસી ઘી તો મહેંગો તા પણ ખાઓ વરી વો અંભાય મે છોતા સાર્યો લેકિન અસા જદે શાસ્ત્ર પઢના જે ઋગ્વેદ મે લિખેલ આય હે દેવાનામ અહમો અગ્નિ પ્રભવો વિષ્ણુ તદંતરમ સર્વ દેવતા કે દેવતાઓન મેં ભગવાન શંતા માં અગ્નિ આયા અસા જે લાય અગ્નિ જે ક્યાં હેના સંસાર મેં એડો દેવતા આય જેસા સા સંપર્ક કરી શકું થા અગ્નિ દેવ એડો આય અહીં અગ્નિ જે ક્યાં હે સા ભગવાન ઉન કે ભગવાન જો મુખ ચાહેવો આય અહીં ઉન પરમો વિષ્ણુ તદનંતર સર્વ દેવતા સબ ખાં પહેરી જડે અસા અગ્નિય મેં કુછ આહુતિ પઢી કરે વિજના મંત્રાસ પઢી કરે તો ભગવાન વિષ્ણુઓ કે મિલંદી આહે પોએ ઉન જો ભાગ જેકો આહે સો સભિન દેવતાઓન કે પો મિલંદો આહે ત વાસ્તવ મેં ઇહે અસાજે શાસ્ત્રન મેં ભગવાન એ દેવી દેવતાઓન કે પ્રસન્ન કરણ જો તરીકો લિખેલ આહે ત ઇન તરીકે સા અસા ઉનન કે પ્રસન્ન કરી શકું થા લેકિન પોએ વો ઇહા ગાલ સમજણ જે આહે કે હી કલયુગ આહે અહીં કલયુગ મેં ભગવાન શ્રી કૃષ્ણ શ્રીમદ ભગવદ્ ગીતા જે 10 અધ્યાય જે 5મી શ્લોક મેં બુધાયો યજ્ઞાનામ જપ યજ્ઞોસ્મિ કે ના કલયુગ મેં બાકી સબ યજ્ઞ સંભવ નહીં અહીં સબ ખાં વડો જેકો યજ્ઞ આહે સો ચાહે જપ યજ્ઞોસ્મિ યાની ભગવાન જે નામ સંકીર્તન જો યજ્ઞ યો સબ ખાં વડો સબ ખાં ઉત્તમ યજ્ઞ આહે इन सा इन जे नाम संकीर्तन जडे असा कंदा संकीर्तन यज्ञ यानी जडे सब भक्त मिली करे भगवान जे नाम जी ध्वनि लगाईंदा इन उन सा भगवान भी प्रसन्न थिंदो आहे देवी देवता भी प्रसन्न थिंदा उन सबई ब्रह्मांड भी प्रसन्न थिंदा ते करे असा जे लाए जको यज्ञ रिकमेंड कयो वयो आहे सोचा आहे भगवान जे नाम संकीर्तन जो यज्ञ ते करे असंख्य त उन ही यज्ञ के करण घुर्ज छाकाण त ब्या जेके यज्ञ आहिन उनन के करण लाए डाडी इन ना ही शुद्ध ब्राह्मण आहिन जेके शुद्ध मंत्रन जो उच्चारण करे सकन आई ना ही शुद्ध सामग्री आहे पर पोए भी भगवान श्री कृष्ण हिते जेके अन्या ते उन स्तर ते न पोता आहिन उनन जे अलग अलग यज्ञ जे विषय में हिते बुधाइन था श्लोक नंबर 5 में भगवान सवन था देवमेवापरियज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरियज्ञं यज्ञेनैवोपजुहवति दैवमेवापरियज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरियज्ञं यज्ञेनैवोपजुहवति दैवमेव परियज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरियज्ञं यज्ञ ोपजुवति देवमेवा परियज्ञम दैव मतलब देवताओं जी जेकी पूजा करना है उन्हनि खे चवंदा आहिनि भगवान चवनि था देवम एव परियज्ञम कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके देवताओं जी पूजा करण लाइ यज्ञ कंदा आहिनि योगिना परियुपासते पूरी तरह सां देवताओं खे प्रसन्न कंदा आहिनि ऐं ब्रह्माज्ञव परे यज्ञम ब्या जेके हूंदा आहिनि से पर ब्रह्म जी अग्निअ में यज्ञ नैवोपजुहवते यानी कि पर ब्रह्म जी अग्निअ में उहे यज्ञ अर्पण करना आहिनि। उहे कीअं करना आहिनि? हिकिड़ा त उहे हूंदा आहिनि देवी देवताउनि जो यज्ञ, यानी कि उन्हनि खे का भौतिक वस्तु जी इच्छा हूंदी आहे, पोइ देवताउनि जे लाइ यज्ञ। छाकाणि त शास्त्रनि में बि लिखियलु आहे कि कहिड़े देवता जी पूजा करण सां असांखे कहिड़ी वस्तु प्राप्त थींदी। त जेके अञा ताईं भॻवान जे भक्ति जे लेवल ते न पहुता आहिनि, अञा ताईं भौतिक वस्तुनि जी जंहिंजे अंदरि इच्छा आहे, उहे देवी देवताउनि जा यज्ञ कंदा आहिनि। ऐं अॻियां वरी भॻवान चवनि था, ब्रह्मात्मव परे यज्ञम यज्ञ नैवोपजूयते, के वरी पर ब्रह्म जी अग्नीअ में पर कीअं होती रहंदी। जीअं निराकारवादी जेके हूंदा आहिनि, जेके भॻवान खे नथा मञनि, पर भॻवान जे हिकिड़े स्वरूप खे जंहिंखे ब्रह्म ज्योति चवंदा आहिनि, निराकार ज्योति चवंदा आहिनि, तंहिंखे मञनि था। उहे छा था कनि? पंहिंजे स्वरूप खे निराकार जी अग्नीअ में आहुति ॾेई छॾनि था कि अस मां ज्योतिअ में मिली करे हिकु थी वेंदसि। जेके भॻवान जा भक्त आहिनि, से भॻवान सां मिली करे हिकु थियण जी इच्छा नथा कनि। उहे भॻवान जे धाम में वञी करे भॻवान सां गॾु उन जे संबंध में, भॻवान सां को संबंध जोड़ींदा आहिनि, उन संबंध सां भॻवान जे साथ प्रेम करे उन जे भॻवान जे साथ रहण जी, भॻवान जी सेवा करण जी इच्छा कंदा आहिनि। लेकिन जेके निराकारवादी हूंदा आहिनि, से छा सोचंदा आहिनि त असां भॻवान जे धाम में वञी करे, भॻवान जे इन तेज में वञी करे लीन थी वेंदासीं। त उन्हनि जे विषय में हिते ॿुधायो वियो आहे त ॿ तरीक़ा, ॿिनि तरीक़नि जा हिते ॿुधायो। हिकिड़ा देवताउनि जी पूजा करे उन्हनि जी यज्ञ कंदा आहिनि, ॿिया वरी पर ब्रह्म जी अग्नीअ में यज्ञ अर्पण कंदा आहिनि। हाणे श्री प्रभुपाद जी हिन खे ॾाढे सुहिणे तरीक़े सां सम्झाईंदा। तात्पर्य श्री ला प्रभुपाद द्वारा। श्री प्रभुपाद जी जय। सभ खां पहिरीं श्री प्रभुपाद जी जेकी ॻाल्हि ॿुधाइनि था, सा ॾाढी सम्झण जी आहे। श्री प्रभुपाद जी चवनि था, जीअं मथे वर्णन कयो आयो आहे त हिकु माण्हू जो कृष्ण भावनामृत में कर्म करण में लॻो पियो आहे, उन खे सिद्ध योगी या अवल दर्जे जो योगी चइबो आहे। अवल दर्जे जो कहिड़ो आहे? जेको भॻवान खे प्रसन्न करण लाइ कार्य करे, बस। सभ खां महान योगी उहो ई आहे। पर ॿिया बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके देवताउनि जी पूजा में साॻे नमूने यज्ञ कंदा आहिनि, ऐं ॿिया जेके पर ब्रह्म जे में यज्ञ या भॻवान जे निराकार स्वरूप में यज्ञ कंदा आहिनि। तंहिं करे यज्ञनि जा जुदा जुदा क़िस्म, जुदा जुदा क़िस्म जे कर्ताउनि जे हिसाब सां मौजूदु आहिनि। जहिड़ो कर्ता हूंदो, कर्ता माना जेको यज्ञ करण वारो जहिड़ो हूंदो, अहिड़ो हुनजी अहिड़े क़िस्म जो यज्ञ हुनखे करणो आहे। अहिड़ा जुदा जुदा यज्ञ जा क़िस्म जेके कर्ताउनि द्वारा पूरा थियल आहिनि, उहे सिर्फ़ यज्ञनि जा ॿाहिरां नमूना आहिनि। सचमुच यज्ञ जो मतिलबु आहे भॻवान विष्णुअ खे प्रसन्न करणु। रियल मतिलबु छा आहे भॻवान यज्ञ जो? भॻवान खे प्रसन्न करणु। बाक़ी इहे ॿिया ॿिया अलॻि अलॻि नमूननि जा यज्ञ आहिनि। त जंहिंखे यज्ञ चइबो आहे, यज्ञनि जा सभु जुदा जुदा क़िस्म ॿिनि मुख्य भाॻनि में रखिया वञी सघनि था। जीअं त संसारी संपत्तीअ लाइ यज्ञ ऐं दिव्य ज्ञान खे प्राप्त करण लाइ यज्ञ। हाणे ॿ उन में डिस्ट्रीब्यूशन ॿ ॾिनो अथऊं। हिकिड़ो यज्ञ अहिड़ो जेको असांखे संसारी संपत्ति ॾे, ऐं ॿियो उहो जेको भॻवान खे प्रसन्न करण लाइ, दिव्य ज्ञान प्राप्त करण लाइ हुजे। जेके कृष्ण भावनामृत में आहिनि, उहे सभु भौतिक संपत्ति भॻवान खे प्रसन्न करण लाइ क़ुर्बान कनि था। उन्हनि जेके भॻवान जा भक्त आहिनि, उन्हनि खे त कुझु नथो खपे, ख़ाली उहे हर शइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि, ख़ाली भॻवान खे प्रसन्न करणु चाहिनि था। पर ॿिया जेके कुझु थोरे वक़्त जो भौतिक सुख चाहिनि था, उहे पंहिंजे भौतिक संपत्तीअ खे इंद्र, सूर्यदेव वग़ैरह जहिड़े देवताउनि खे प्रसन्न करण लाइ क़ुर्बान कनि था। ऐं ॿिया जेके निराकारवादी आहिनि, उहे पंहिंजे स्वरूप खे निराकार ब्रह्म में लीन करे क़ुर्बान कनि था। हाणे ॿ जेके हिते ॿुधाइनि न भॻवान, हिकिड़ो कहिड़ो? देव में वा परे यज्ञम योगी न परे उपासते। हिकु देवताउनि खे पूरा प्रसन्न करण लाइ यज्ञ कंदा आहिनि, त देवता असांखे उन जे मोट में कुझु ॾियनि। ऐं ॿिया ब्रह्माग्नव परे यज्ञम यज्ञ नैवोपजूयते। ॿिया वरी निराकारवादी जेके हूंदा आहिनि, से निराकार में लीन थियण लाइ उहो कंदा आहिनि, निराकार में लीन करे पंहिंजो पाण खे क़ुर्बान कंदा आहिनि स्वरूप खे। भगवान द्वारा मुकरर थियल देवता जेके ब्रह्मांड जी गर्मी पानी ए प्रकाश जड़नि सभिनि भौतिक कार्यन जी निकेबानी करण लाइ आहिनि उहे शक्तिशाली जीव आत्माऊं आहिनि। जेके माण्हू भौतिक लाभ में रुचि रखनि था उहे देवताउनि जे अनेक यज्ञनि द्वारा वेदनि जे रीतनि रस्मनि अनुसार पूजा कनि था। उन्हनि खे बहु ईश्वरवादी यानी घणनि भॻवाननि में विश्वास कंदड़ चइबो आहे। पर ॿिया जेके परम सत्य जे निराकार रूप में पूजन कनि था ऐं देवताउनि जे रूपनि खे क्षण भंगुर करे समझनि था उहे पंहिंजे शख्सी स्वरूप जी आहुति परम अग्निअ में ॾियनि था ऐं अहिड़ी तरह परम तत्व में लीन थी करे पंहिंजे जीवन जी समापति कनि था। अहिड़ा निराकारवादी भॻवान जी दिव्य प्रकृति खे समझण लाइ पंहिंजो वक़्तु बर्बाद कनि था। ॿियनि लफ़्ज़नि में सकाम कर्मी पंहिंजे भौतिक संपत्तीअ खे भौतिक सुख लाइ क़ुर्बान कनि था, जॾहिं की निराकारवादी परम तत्व में लीन थियण जे वीचार सां पंहिंजो भौतिक उपाधियूं यानी सलाहतियूं क़ुर्बान कनि था। निराकारवादीअ लाइ यज्ञ जी अग्नि पर ब्रह्म आहे, जंहिंमें आत्म स्वरूप ब्रह्म अग्निअ जी आहुति आहे। पर हिते हाणे श्री प्रभुपाद जी इन्हनि ॿिन्ही जे विच में ॿुधायो, हिकिड़ा त देवी देवताउनि जा उपासक हूंदा आहिनि जेको पंहिंजो संपत्तिअ खे देवताउनि जी पूजा में समाप्त कंदा आहिनि, उन्हनि खे मोट में वरी ज्यादा खां ज्यादा स्वर्ग मिलंदो है न। यज्ञ जो रिज़ल्ट माना कोई बि कार्य असां कयूं था उनजो रियल आख़िरी जेको रिज़ल्ट हूंदो न उनखे ॾिसी करे चवंदासीं त इहो कहिड़ो कहिड़े क़िस्म जो यज्ञ आहे। हाणे देवताउनि जा पुजारी भले केतिरा ई सालनि ताईं यज्ञ कनि, आख़िर उन्हनि खे सभ खां सुठो क्या मिलंदो? स्वर्ग मिलंदो। लेकिन स्वर्ग पाण शाश्वत न आहे, इटरनल न आहे, हिकु ॾींहुं समाप्त थी वेंदो ऐं उन्हनि खे वरी ॿीहर हिन भौतिक जगत में अचणो पवंदो। ऐं ॿिया वरी कहिड़ा आहिनि जेके निराकार में पंहिंजो पाण खे लीन करणु चाहिनि था, पंहिंजे अस्तित्व खे क़ुर्बान करणु चाहिनि था, लेकिन उन में को आनंद न आहे। छाकाणि त आनंद त जीव आत्मा खे तॾहिं मिलंदो जॾहिं हू भॻवान सां प्रेम करे भॻवान सां संबंध जोड़ींदो। तंहिं करे हिते श्री प्रभुपाद जी ॿुधाइनि था त निराकारवादीअ लाइ यज्ञ जी अग्नि पर ब्रह्म आहे, जंहिंमें आत्म स्वरूप ब्रह्म अग्निअ जी आहुति आहे। पर माना लेकिन अर्जुन जहिड़ो कृष्ण भावना भावित माण्हू सभु कुझु कृष्ण खे प्रसन्न करण लाइ करे थो। भॻवान जो भक्त जो उनखे न संसारी वस्तु खपे, न उनखे कंहिं ब्रह्म ज्योतिअ में लीन थियणो आहे। उहो त जेको बि कार्य कंदो इहो ई सोचे करे कंदो त मां भॻवान खे प्रसन्न करण लाइ करे रहियो आहियां। ऐं अहिड़ीअ तरह पंहिंजी सारी संपत्ति गॾोगॾु आत्मस्वरूप सभु कुझु कृष्ण लाइ क़ुर्बान करे थो। सभु हर शइ भॻवान लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। अहिड़ीअ तरह हू अव्वल दर्जे जो योगी बणिजी रहे थो, पर संदसि व्यक्तिगत स्वरूप नष्ट नथो थिए। अव्वल दर्जे जो योगी आहे, हू भॻवान खे त प्रसन्न करे थो, मगर साथ साथ उनजो पंहिंजो अस्तित्व अञा ताईं बनियो रहे थो। यानी की भक्तीअ में छा आहे, टे शयूं हूंदियूं, हिकिड़ो भक्त हूंदो, हिकिड़ो भॻवानु हूंदो ऐं ॿी भक्ति हूंदी, है न। भक्त हुजणु घुर्जे भक्तीअ जे लाइ ऐं भॻवान बि हुजणु घुर्जे। लेकिन जेकॾहिं निराकार में असां लीन थी वेंदासीं, न ई भक्त जो स्वरूप आहे, माना उहो जेको निराकार खे मञे थो उन पंहिंजो ई स्वरूप समाप्त करे सघो, पोइ वरी उहो पाण ई जॾहिं पंहिंजो पाण खे भॻवान थो बणाइणु चाहे या निराकार में लीन थो थियणु चाहे, त पोइ वरी भक्ति कीअं थी संभव थी सघे। तंहिं करे सभ खां उच्चतम जेको योगी आहे, त श्री प्रभुपाद जी निर्णय ॾिनो त सारी संपत्ति गॾोगॾु आत्मस्वरूप सभु कुझु कृष्ण लाइ क़ुर्बान करे थो, अहिड़ीअ तरह हू अव्वल दर्जे जो योगी बणिजे थो। न केवल हिते भॻवान चवनि था, अॻियां वरी भॻवान श्री कृष्ण 6.47 अध्याय जे श्लोक नंबर 47 में बि भॻवान पाण चवनि था, योगी नाम अपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समय युक्त तमो मता। भगवान चवन था मां पाण चवां तो कि सभी योगियन में जेको मद्गतेनांतरात्मना जेको श्रद्धा से मुझे परायण है, जेको मुझी भक्ति करे तो अंतकरण में मुझे विषय में सोचे तो मुझी प्रेम भक्ति में लगल है, योगियन में सब का अव्वल दर्जे जो योगी उहो ही है। इन का अग्या वाले श्लोक नंबर छवीह में वरी भॻवान उन्हनि माण्हुनि जे यज्ञनि जे विषय में ॿुधाइनि था जेके ब्रह्मचारी अवस्था में आहिनि ऐं जेकी गृहस्थ अवस्था में। हींअर जेके ॿुधायो ते ॿ क़िस्म जा यज्ञ हुआ, जेके हिकिड़ा देवताउनि जी पूजा कंदा हुया ऐं ॿिया वरी निराकार ब्रह्म जी पूजा कंदा हुया। ऐं हाणे वरी ब्रह्मचारी अवस्था ऐं गृहस्थ अवस्था जे विषय में ॿुधाइनि था भॻवान। ब्रह्मचारी अवस्था उहा हूंदी आहे, यानी कि वैदिक लिटरेचर जे अनुसार असां सभई जेतिरा बि जीव आत्मा आहियूं न, जेतिरा मनुष्य आहियूं, मनुष्यनि जा चार आश्रम हूंदा आहिनि। हर मनुष्य चार आश्रम सां गुज़रंदो आहे ऐं चार आश्रम भॻवान बणाया आहिनि। भॻवान चवनि था चातुर्वर्ण्य मया सृष्टा, ये वर्ण ऐं आश्रम जेके आहिनि भॻवान चयो थो मां बणाया आहिनि। त शुरूअ खां वठी करे 25 साल ताईं हर हिकु माण्हू ब्रह्मचारी हूंदो आहे। ब्रह्मचारी जो मतिलबु आहे त उहो मतिलब शास्त्रनि जो अध्ययन कंदो आहे, अपोज़िट सेक्स सां हुन जो को संबंध न हूंदो आहे ऐं उहो शास्त्रनि जे अनुसार पंहिंजे जीवन खे हलाईंदो आहे ऐं शास्त्र सिखंदो आहे हुन में कीअं मूंखे अॻियां हली करे पंहिंजो जीवन गुज़ारणो आहे। यानी शुरू खां वठी करे 25 साल ताईं उनखे शास्त्र सिखणो हूंदो आहे ऐं 25 साल खां वठी करे 50 साल ताईं उनखे गृहस्थ आश्रम में अचणो हूंदो आहे। आश्रम जो मतिलबु आ माना कंटिन्यूअस, श्रम माना महिनत, कंटिन्यूअस महिनत ई करणी आहे। ब्रह्मचारी अवस्था में कहिड़ी महिनत करणी आहे? स्टडी करण जी, वैदिक स्टडी करण जी। ऐं गृहस्थ आश्रम में जेको असां पहिरीं ब्रह्मचारी आश्रम में पढ़ियो, वैदिक लिटरेचर जेके वेद शास्त्र गीता भागवत पढ़िया, उन खां पोइ गृहस्थ आश्रम में उन्हनि जो पालन करणो आहे कि कीअं पंहिंजे गृहस्थ जीवन खे सुव्यवस्थित तरीक़े सां हलाइणो आहे, पंहिंजे ॿारनि खे कीअं वेदनि जी, शास्त्रनि जी, गीता जी, भागवत जी शिक्षा ॾियणी आहे ऐं कीअं पंहिंजे जीवन खे अॻियां ईअं भॻवान जी भक्ति करे अॻियां वधाइणो आहे ताकि 50 साल ताईं पहुची करे वानप्रस्थ अवस्था में अचनि। वानप्रस्थ अवस्था उहा हूंदी आहे जिते माण्हू घर में रहंदा आहिनि पर पोइ बि घर जी कंहिं वस्तु या व्यक्तिअ सां हुनजी को आसक्ति न हूंदी, माना सभु पचारे छॾे ॾींदा आहिनि। ॿारनि जी शादी थी वेंदी आहे ऐं पोइ जीअं कनि ईअं कनि, बाक़ी पाण सॼो जो सॼो टाइम जेको आहे सो भॻवान खे ॾींदा आहिनि, बसि रहंदा घर में आहिनि। ऐं पोइ 50 खां 75 साल ताईं ईअं ब्रह्मचर्य अवस्था हूंदी आहे ऐं पोइ अॻियां वञी करे संन्यास आश्रम खे स्वीकार करणो हूंदो आहे ताकि इन ई मनुष्य जीवन में ही असां पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी मक़सद भॻवान खे प्राप्त करे सघूं। त इहो हिकिड़ो शास्त्रनि में असांखे कीअं जीवन गुज़ारणो आहे उन जो तरीक़ो ॾिनल आहे। शुरूअ जा 25 साल छाजे लाइ आहिनि? वेद शास्त्र गीता भागवत ये सब पढ़ण लाइ आहिनि, लेकिन असांजी बदकिस्मती आहे त 25 साल ताईं ॿारनि खे इहा बि ख़बर हूंदी आहे त असांजी गीता में लिखियल छा आहे, गीता में केतिरा अध्याय आहिनि ऐं भॻवान असांखे छा थो चवे, भागवत में आख़िर छा लिखियलु आहे कुझु ख़बर न हूंदी आहे। छाकाणि त असांजो जेको इहो वर्ण आश्रम सिस्टम आहे न, सो सफ़ा डिस्ट्रॉय थी वियो आहे बिल्कुलु। 25 साल ताईं पहिरें ज़माने में माण्हू गुरुकुल में पंहिंजे ॿारनि खे मोकिलंदा हुया ऐं गुरुकुल में इहे सभु शास्त्र पढ़ाया वेंदा हुया, लेकिन अॼु त संसार जो जेको आहे सो स्ट्रक्चर सॼो बदिलजी वियो आहे। ॿारनि हिते भॻवान श्री कृष्ण ब्रह्मचारी ऐं गृहस्थ कीअं यज्ञ करे भॻवान खे प्रसन्न करे सघनि था हुन जो विषय ॿुधाइनि था श्लोक नंबर 26 में। मूंसां गॾु उच्चारण कयो, श्रोत्रादीनीन्द्रियाण्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्या इन्द्रियाग्निषु जुह्वति श्रोत्रादीनिन्द्रियाणन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्या इन्द्रियाग्निषु जुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाणन्ये संयमाग्निषु जुह्वति
ಸಪ್ತಾದೀನಿನ್ ವಿಷಯಾನನ್ಯ ಇಂದ್ರಿಯಾಗ್ನೀಷು ಜುಹುವತಿ.
ಇನ್ನು ಸಪ್ತಂಜಿ ಮೈನಸ್ಸು ಶ್ರೋತ್ರಾದೀನ್, ಶ್ರೋತ್ರ ಚವನ ಇಂಜಸಾಸ ಬುದ್ಧನ ಇವನ ಬುದ್ಧನ ಜುಂದ್ರಿಯು ಯನಿ ಕನ್ನ, ಇಂದ್ರಿಯಾಣ್ ಯನಿ ಇಂದ್ರಿಯು, ಅನ್ಯೇ ಯನಿ ಬ್ಯಾ, ಸಂಯಮ ಸಂಯಮ ಯನಿ ಉನ್ನಕ್ಕೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಕರನ್, ಅಗ್ನಿಶು ಅಗ್ನಿಯಮೇ ಜುಹುವತಿ ಅರ್ಪಣ ಕರ್ನಾಯನ್, ಶಬ್ದ ಆದೀನ್ ಯನಿ ಆವಾಜ್ ಜಿ ಗೂಂಜ ವಗೇರ, ವಿಷಯನ್ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಯ ವಿಷಯ ಅನ್ಯೇ ಬ್ಯಾ, ಇಂದ್ರಿಯ ಯನಿ ಇಂದ್ರಿಯಂಜು, ಅಗ್ನಿಶು ಅಗ್ನಿಯಮೇ ಜುಹುವತಿ ಆಹುತಿ ಕಂಥ. ಇದು ಭಗವಾನ್ ಚವಂತ ಶ್ರೋತಾರ್ಡೀನ್ ಇಂದ್ರಿಯ ಯನಿಕೆ ಜೆಕೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಯನಿ ಹಿಕ್ಕ ಶುರು ಕಾಮಟ್ಟಿ ಕರೆ ಪಂಜವೀಯ ಸಾಲತಾಯಿ ಉನ್ನ ಜೆ ಪಾಸ್ ಘಣಾಯಿ ವಿಷಯ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಯನಿಗೆ ಉನ್ನ ಟೀನ್ ಏಜ್ ಮೇ ಬುದ್ಧನ ಲಾಯಿ ಘಣಾಯಿ ವಿಷಯ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಸಂಸಾರ ಜ ಘಣಾಯಿ ಆಕರ್ಷಣ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಲೇಕಿನ್ ಶ್ರೋತಾದೀನ್ ಇಂದ್ರಿಯಾಣ್ ಅನ್ಯೇ ಸಂಯಮಾಗ್ನಿಶು ಲೇಕಿನ್ ಉಹೆ ಪೈಂಜೆ ಕನ್ನನ್ ಮೇ ಕಾಬು ಫಾಲ್ತು ಗಾಲ್ ಗುಸಣ ಇಂದ ಆಯ್ನ್ ಮತಲಬ್ ಭೌತಿಕ ಸಂಸಾರ ಜೂ ಘಣಿಯೋ ಅಹಿಡಿಯ ವಾರ್ತಾವು ಜೆಕೆ ಉನ್ನೆ ಭಲೆ ಪಾಂಜಿ ತರ ಆಕರ್ಷಿತ ಕನ್ ಥಿಯೋ ಪರ ಪೋಯೆ ಬಿ ಉಹೆ ಜೆಕೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಅವಸ್ಥಾ ಜೊ ಪಾಲನ್ ಕನ್ ಥಾ ಉಹೆ ಕಾಬ ಭೌತಿಕ ಗಾಲ್ ಜೆಕೀ ಆಹೆ ಯಾ ಭೌತಿಕ ವಿಷಯ ಇಂದ್ರಿಯ ವಿಷಯ ಜೂ ಜೆಕೆ ಗಾಲ್ಯೂ ಆಹೆನ್ ಉನ್ನನ್ ಜಿ ಓರ್ ಆಸಕ್ತ ನ ಥಿಂದ ಬಲ್ಕಿ ಪೈಂಜಿ ಇಂದ್ರಿಯನ್ ಕಿ ಸಂಯಮ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಕಿಥೆ ಭಲೆ ಹಿ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಯ ಜೂ ಕಾಮ ವಾಸನಾ ಜೂ ಗಾಲ್ಯೂ ಥಿಯನ್ ಥಿಯೂ ಪರ ಪೋಹೆ ಬಿ ಉನ್ನನ್ ಲಾಹಿ ಧ್ಯಾನ ನ ಡಿಂದ ಆಯ್ನ್ ಶ್ರೋತಾದೀನ್ ಇಂದ್ರಿಯಾಣ್ ಅನ್ಯ ಸಂಯಮಾಗ್ನೇಶು ಜೀವತಿ ಸಂಯಮ ಯನಿ ಪೈಂಜಿ ಕನ್ನನ್ ಜಿ ಇಂದ್ರಿಯನ್ ಕೆ ಇಹ ರೋಕಿಂದ ಆಯ್ನ್ ಕಿ ಉನ್ನ ಕನ್ನನ್ ಸಾ ಸಿರ್ಫ್ ಔರ್ ಸಿರ್ಫ್ ಭಗವಾನ್ ಜಿ ವಿಷಯ ಮೇ ಗಾಲ್ಯೂ ಬುಧನ ಆಯ್ನ್ ಯನಿ ಶಾಸ್ತ್ರನ್ ಜಿ ಅನುಸಾರ ಜೆಕೆ ಗಾಲ್ಯೂ ಆಯ್ನ್ ತೆಂಕೆ ಹಿ ಶ್ರವಣ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಶಬ್ದಾದೀನ್ ಯನಿ ಶಬ್ದ ಯನಿ ಕಿ ಉಹೆ ಉನ್ನನ್ ಜೆ ಲಾಯ್ ಗಾಲ್ಹಾಯಣ ದಾತ ಉನ್ನನ್ ಜೆ ಪಾಸ್ ಘಣಾಯಿ ಟಾಪಿಕ್ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಲೇಕಿನ್ ಉಹ ವಧಿಕ ಸಾ ವಧಿಕ ಖಾಲಿ ಗಲ್ಹಾಯಿಂದ ಆಯ್ನ್ ಭಗವಾನ್ ಜೆ ಪವಿತ್ರ ನಾಲೋ ಜಪ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಔರ್ ಭಗವಾನ್ ಜಿ ಕಥಾ ಉನ್ಕೆ ಜಪ ಮತಲಬ ಬುಧಾಯಿಂದ ಆಯ್ನ್ ಉಹೆ ಬ ಕಾರ್ಯ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಆಯ್ನ್ ಬ್ಯಾ ಜೆಕೆ ಶಬ್ದಾದಿ ವಿಷಯಾನ್ ಯನಿ ವಿಷಯಾನ್ ಇಂದ್ರಿಯಾಗ್ನಿಶು ಜುಹಿಯತಿ ಇಂದ್ರಿಯ ಜಿ ಜೆಕೆ ವಿಷಯ ಆಹಿನ್ ಇಂದ್ರಿಯನ್ ಜಾ ಜೆಕೆ ವಿಷಯ ಆಹಿನ್ ಉನ್ನನ್ ಕೆ ಸಂಯಮ ಕರೆ ಅಗ್ನಿಯ ಮೇ ಆಹುತಿ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಸಂಯಮ ಕರೆ ಮತಲಬ ಇಯೋ ಇ ಆಯೆ ತ ಇಂದ್ರಿಯನ್ ಜೆ ವಿಷಯನ್ ಕೆ ಕಿಯೇ ಕಂಟ್ರೋಲ್ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಹಾಣೆ ಇಯ ಗ್ರಸ್ತ ಜೆ ಬಾರೆ ಮೇ ಆಯ್ನ್ ಜೆ ಗ್ರಸ್ತ ಜೆಕೆ ಹೊಂದ ಆಯ್ನ್ ಉಹೆ ವಿವಾಹ ಕರೆ ಜೆ ಪಂಜವೀಹ ಸಾಲ ಖಾಂ ಪೋಹೆ ಮಾಣು ವಿವಾಹ ಕರೆ ಹಿಕಡಿ ಉನ್ನ ಜಿ ಪತ್ನಿ ಹೊಂದಿ ಆಯ್ ಲೇಕಿನ್ ಪೋಯೆ ಪತ್ನಿ ಹುಜಣ ಯಾ ಗ್ರಸ್ತ ಆಶ್ರಮ ಮೇ ಖೆ ಸ್ವೀಕಾರ ಕರಣ ಜೊ ಮತಲಬ ಇಯೋ ನಾಹೆ ತ ಹಾಣೆ ತೋಖೆ ಕಾಮ ವಾಸನಾ ಪೂರಿ ಕರಣ ಜೊ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಿಲ್ಯೋ ಆಯ್ ಕಿ ಜನ ದಿಲ್ ಚವೆ ಜಿಯನ್ ದಿಲ್ ಚವೆ ತಹ ಕಾಮ ವಾಸನಾ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿ ಕರೆ ತ ಸಗು ನಹಿ ಯಾತೆ ಭಗವಾನ್ ಬುಧಾಯಿನ್ ತ ಶಬ್ದಾದೀನ್ ವಿಷಯಾನ್ ಇಂದ್ರಿಯ ಇಂದ್ರಿಯಾಗ್ನಿಶು ಜುಹಿಯತಿ ಎನಿ ಬ್ಯಾಸ್ ಜೆಕೆ ಆಹಿನ್ ಸೆ ಜೆಕೆ ಗೃಹಸ್ಥ ಆಶ್ರಮ ಮೇ ಆಹಿನ್ ಸೆ ಪಹೆಂಜಿ ಭಲೆ ಹಿ ಉನ್ನನ್ ಕೆ ಇಂದ್ರಿಯ ಭೋಗ ಕರಣ ಜೊ ಮೌಕೋ ಹೊಂದೋ ಆಯ್ ಪೋಹೆ ಬಿ ಉಹೆ ಏಕೆ ಪ್ರಕಾರ ಸಾ ಪೈಂಜೆ ಉನ್ನ ಸುಖ ಕೆ ತ್ಯಾಗ ಕಂದ ಆಹಿನ್ ಆಯ್ ಪೋಹೆ ಕೇವಲ ಭಗವಾನ್ ಜಿ ಪ್ರಸನ್ನತಾ ಲಾಯಿ ಹಿ ಜೀಯನ್ ಆಹಿನ್ ಇನ ಜೊ ಮತಲಬ ಇಯೋ ಆಹೆ ಕಿ ಕೇವಲ ಸಂತಾನ್ ಶುದ್ಧ ಸಂತಾನ್ ಉತ್ಪನ್ನ ಕರಣ ಲಾಯಿ ಹಿ ಇಂದ್ರಿಯ ಭೋಗ ಕಂದ ಆಯ್ನ್ ಇಂದ್ರಿಯ ವಿಷಯನ್ ಕೆ ಇಂದ್ರಿಯನ್ ಮೇ ಯಮನ ಮೇ ಉಹೆ ಅಗ್ನಿಶು ಜುಹುವತಿ ಸಮರ್ಪಿತ ಕರೆ ಸದಿನ ಆಹಿನ್ ಮತಲಬ ನಿಯಮಿತ ರೂಪ ಸಾ ನಿಯಮ ಸಾ ಧರ್ಮ ಜೆ ಅನುಸಾರ ಜೀಯಂದ ಆಹಿನ್ ಕಾಮ ವಾಸನಾ ಕೆ ಪೈಂಜು ಜೀವನ ಜೊ ಲಕ್ಷಣ ಬನಾಯಿಂದ ಆಹಿನ್ ಪರ ಪೈಂಜೆ ಜೀವನ ಮೇ ಧರ್ಮ ಜೆ ಅನುಸಾರ ಆಚರಣ ಕಂದ ಆಹಿನ್ ಅಹಿಡಾ ಜೆಕೆ ಗ್ರಸ್ತಿ ಆಹಿನ್ ಉಹೆ ಇಂದ್ರಿಯ ಜೆ ವಿಷಯನ್ ಕೆ ಇಂದ್ರಿಯನ್ ಜಿ ಅಗ್ನಿಯ ಮೇ ಕುರ್ಬಾನ್ ಕಂಥ. ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಡಾಡಿ ಸರಣಿ ತರೀಕೆ ಸಂಜಾಯಿಂದ ತಾತ್ಪರ್ಯ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ದ್ವಾರ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಜಯ. ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಚವಂತ ಇನ್ಸಾನಿ ಜೀವನ ಜೆ ಚನ್ ಆಶ್ರಮ ದ ಸದಸ್ಯ ಜಿಯಂತ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಗ್ರಸ್ತಿ ವಾನಪರಸ್ ಐ ಸನ್ಯಾಸಿ ಈ ಸಬ್ ಸಿದ್ಧ ಯೋಗಿ ಯಾ ದರ್ವೇಶ್ ಪುರುಷ್ ಥಿಯಣ ಲಾಯ್ ಆಹಿನ್ ಎನಿಕೆ ಜೆಕಿ ಬಿ ಈ ಆಶ್ರಮ ಆಹಿನ್ ಆಖಿರ್ ಇನ್ನ ಜೋ मकसद चाहे मनुष्य जीवन जो मकसद चाहे त असां के सिद्ध योगी बणजणो आहे, असां के पंहिंजी मनुष्य जीवन के सफल करणो आहे। जीअं त मनुष्य जीवन जा जानवर वांगुर इंद्रियन जे भोग लाइ कोन आहे, तंहिं करे मनुष्य जीवन जा चार आश्रम अहिड़े नमूने में बंदोबस्त कया विया आहिनि जीअं त माण्हू आध्यात्मिक जीवन में पूरो थी सघे पूर्ण थी सघे। यानी कि मनुष्य जीवन वैदिक जेके असांजा वैदिक ज्ञान आहे, वैदिक जेके आदेश आहिनि उन्हनि जे अनुसार गुज़ारे करे कीअं पंहिंजे जीवन खे पूर्ण करे सघे, कीअं बारंबार ॼमण मरण जे चक्कर खां बची करे भॻवान जे धाम खे प्राप्त करे सघे, उन जे लाइ आध्यात्मिक जीवन में पूर्ण थियण लाइ इहो मनुष्य जीवन असांखे मिलियो आहे। तंहिं करे इहे चार आश्रम बणाया विया आहिनि ताकी मनुष्य जेको आहे सो जानवरनि वांगुरु खाली इंद्रिय तृप्ति भोग लाइ न जीअ, बल्कि पंहिंजे जीवन खे वास्तविक लक्ष्य ताईं पहुचाइण लाइ जीए। आज्ञा श्री प्रभुपाद जी चवनि था ब्रह्मचारी या शागिर्द प्रमाणिक गुरुअ जी निगरानीअ में इंद्रियनि जी तृप्तीअ खां परे रही करे मन खे वस में रखनि था। उहे गुरुकुल में वेंदा आहिनि ब्रह्मचारीअ प्रमाणिक गुरु वटि कंदा आहिनि ऐं उन जी निगरानीअ में इंद्रिय तृप्तीअ खां परे रही करे उन टाइम ते को बि अपोज़िट सेक्स सां उन जो को संबंध न हूंदो आहे, का बि काम वासना जी उन्हनि जी ख़्वाहिश न हूंदी आहे, बल्कि ऐं ना ही वधीक खाइण वधीक न लग्ज़रियस लाइफ कुझु बि न, इंद्रिय तृप्तीअ जी का बि वासना उहे पूरी न कंदा आहिनि ऐं मन खे वस में रखंदा आहिनि। असां ॾिसूं था असांजा जेके इतिहास आहे वॾा वॾा राजा ऋषि मुनि या तक कि भॻवान श्री राम जेको राजा दशरथ जो पुटु हुयो, से बि चारई पुट एतिरा लाडला जेके घणनि ई सालनि खां पोइ ॼमिया हुआ, से बि गुरुकुल में विया हुया। भॻवान श्री कृष्ण पाण जॾहिं संसार में आयो तॾहिं बि सांदीपनी गुरु मुनिअ जे आश्रम में वियो हुयो शिक्षा वठण लाइ। त पहिरीं जेके बि राजा महाराजा हूंदा हुया कौरव पांडव से सभु गुरुकुल में वञी करे शिक्षा वठंदा हुया ऐं उते इंद्रियनि जी तृप्तीअ खां परे रही के मन में वस में रखंदा हुया। अॼुकल्ह त इंटरनेट फेसबुक व्हाट्सअप ऐं ट्विटर न जाने केतिरो यूट्यूब वग़ैरह में केतिरो जेके असांजे न्यू जनरेशन आहे उन्हनि खे इंद्रिय तृप्तीअ जी ओर आकर्षित करे रहिया आहिनि। खुली छूट ॾिनी वई आहे असांजे माना जेकी न्यू जनरेशन आहे उन्हनि खे इंद्रिय तृप्तीअ जी पूरी शिक्षा ॾिनी वेंदी आहे कि माना उन्हनि खे अलाउड आहे कीअं उहे ॾिसी सघनि था। तंहिंजे करे उन्हनि जी जेकी बुद्धी आहे सा हाणे आध्यात्मिक ओर ताईं वञे ई नथी पई, आध्यात्मिकता खे स्वीकार ई नथी करे। ऐं हिते भॻवान चवनि था श्रोतादीन इंद्रियाणनि में संयमाग्नि शुजुवती, यानी श्री प्रभुपाद जी ॿुधाइनि था हिकु ब्रह्मचारी सिर्फ़ कृष्ण भावना अमृत सां वास्तेदार लफ़्ज़नि खे ई ॿुधे थो। ॿुधण ज्ञान लाइ बुनियादी सिद्धांत आहे ऐं तंहिं करे शुद्ध ब्रह्मचारी पूरीअ तरह हरे नामानु कीर्तनम यानी भॻवान जे महिमा जो कीर्तन करण ऐं ॿुधण में लॻे थो। उन जा जेके शब्द आहिनि से भॻवान जी उस्तुति कंदा ऐं कंदा आहिनि से भॻवान जी महिमा ॿुधंदा। हू संसारी वहिंवारी शब्दनि जे आचरण खां परे रहे थो। जेको इहो ई सभ खां वॾो यज्ञ आहे उन ब्रह्मचारी अवस्था जो। जॾहिं जीअं ब्रह्मचारी अवस्था में हूंदो आहे त उनखे पंहिंजे वजूद खे पवित्र करणो आहे ऐं वजूद असांजो पवित्र कीअं थींदो, ज्ञान जो बुनियादी सिद्धांत चाहे ॿुधण त असां जेको ॿुधंदासीं न अहिड़ो ई असांजो मन जेको आहे उन ई ओर आकर्षण थींदो, है न। भौतिक वस्तुनि जे विषय में विषय वासना जे विषय में काम वासना जे विषय में जेकॾहिं असां पंहिंजे कननि सां ॿुधंदासीं न त असांजे मन में अहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं। जेकॾहिं असां के न बिज़नेस जे बारे में कीअं अर्न कजे कीअं धन कजे कमाइजे इन जे बारे में ॿुधंदासीं त मन ऐं ॿुधी उन जे विषय में वीचार कंदा, लेकिन जेकॾहिं भॻवान जे विषय में ॿुधंदासीं त असांजो मन जेको आहे सो भॻवान में लॻंदो। तंहिं करे हिते हिसाब सां भॻवान जो शब्द आहिनि श्रोताधीन इंद्रियाणनि में, उहे पंहिंजे ॿुधण जी इंद्रियनि खे ऐं शब्दाधीन ऐं ॻाल्हाइण जी इंद्रिय खे, यानी कि उहे ॻाल्हाईंदा त भॻवान जे विषय में, ॿुधंदा त भॻवान जे विषय में, इहो उन्हनि ब्रह्मचारियुनि जो यज्ञ आहे। उन्हनि खे ॿुधण जी इंद्रिय इंद्री हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे इन महामंत्र मंत्र जे दिव्य शब्द जे आचरण में लॻल रहे थी। साॻी तरह हाणे गृहस्थनि जे बारे में ब्रह्मचारी समुझ में अची वई न की उहे कीअं कंदा आहिनि, पंहिंजे इंद्रियनि खे संयम कंदा आहिनि ऐं केवल उहे ॻाल्हियूं कंदा आहिनि या ॿुधंदा आहिनि जेके भॻवान सां बिलोंग कनि थियूं, ऐं संसारी जेकी वहिंवार आहे, चर्चा आहे, फिज़ूल जी सा न कंदा आहिनि। ऐं गृहस्थी साॻी तरह गृहस्थी भक्त जिन खे इंद्रिय तृप्त जी कुझु छूट आहे, मतिलब गृहस्थ में कुझु छूट आहिनि, उहे अहिड़ा कार्य घणे ज़ाब्ते सां पूरा कनि था। घणे ज़ाब्ते सां मतिलब जीअं धार्मिक उसूलनि जे अनुसार के कहिड़े टाइम ते कहिड़ो कार्य करणु घुर्जे। जीअं मां पहिरीं चयो की गृहस्थ जीवन केवल काम वासना खे पूरो करण जो लाइसेंस न आहे। हिते अॻियां चवनि था श्री प्रभुपाद जी, काम भोग नशो ऐं मांस खाइण मानव समाज जूं आम मनोवृत्तियूं आहिनि, पर हिकु नियमनि में रहंदड़ गृहस्थी छड़वाग काम वासना जे जीवन ऐं ॿियनि इंद्रिय तृप्तियुनि जे कार्यनि में पाण नथो रंभाए। हिते शिला प्रभुपा जी ॾाढी ख़ासि ॻाल्हि ॿुधाए रहिया, भले ई इच्छा हूंदी आहे काम वासना खे पूरे करण जी, मांस करण जी या फिर मतिलब लग्ज़रियस लाइफ इंजॉयमेंट इन सभु मानव समाज जे मन में इहे वृत्तियूं थींदियूं आहिनि की असां खयूं, लेकिन हिकु नियमनि में रहंदड़ जेको गृहस्थी हूंदो आहे सो छा कंदो आहे, चढ़वाग काम वासना जे जीवन ऐं ॿियनि इंद्रियनि तृप्तीअ जे कार्यनि में पाण खे फासाईंदो न आहे। तंहिं करे सुधरियल इंसानी समाज में धार्मिक शादीअ जो लागू आहे। उहे छाकाणि त बिना लगाव जे गृहस्थ जीवन बि हिकु क़िस्म जो यज्ञ आहे। जेकॾहिं गृहस्थ जीवन आहे लेकिन अगरि भौतिक इंद्रियनि खे तृप्त करण जी वासना न आहे त उहो जीवन हिकिड़ो यज्ञ आहे। भॻवान श्री कृष्ण अॻियां हली ॿुधाईंदा सतें अध्याय में, धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मी धर्म भरत शबा, हे भरत श्रेष्ठ, उहो काम कामन इंद्रिय तृप्ति उहो काम जेको धर्म जे विरुद्ध न आहे सो पाण, भॻवान इन खे एॾो पवित्र ॿुधायो, भॻवान चए थो सुसाक्षात मां आहियां। इन करे धर्म जे बंधननि में रहंदड़ गृहस्थी ऊची दिव्य ज़िंदगीअ लाइ इंद्रिय तृप्तीअ जे ख़्वाहिशनि जी आहुति ॾिए थो। हाणे ब्रह्मचारी अवस्था में उन्हनि खे यज्ञ करणो हूंदो आहे त उहो पंहिंजे जीवन खे पवित्र रखंदो आहे, उन ई तरह गृहस्थी जेको हूंदो आहे सो बि पंहिंजे जीवन खे पवित्र रखंदो आहे ऐं धर्म जे बंधननि में रहण जी कोशिश कंदो आहे। गृहस्थ ऊची दिव्य ज़िंदगीअ लाइ ऊची ज़िंदगी यानी कि उहो सोचींदो आहे कि हिन भौतिक जगत में केवल इंद्रिय तृप्ति मुंहिंजो मक़सदु न आहे, मुंहिंजो मक़सदु त दिव्य लोक खे प्राप्त करणो आहे, ऊची ज़िंदगी जेकी भॻवान जे लोक में मोक उन जे लाइ इंद्रिय तृप्ति जी ख़्वाहिशनि जी आहुति ॾिए थो ऐं उहो अॻियां वधण जी कोशिश करे थो कि मूंखे इन खां बहितर सुख प्राप्त करण लाइ इहो मनुष्य जीवन मिलियो आहे। त हिते असां चार क़िस्म जा यज्ञ पढ़ियासीं। पहिरियां जेके ॿ हुयासीं, पहिरीं देवताउनि जे पुजारियुनि जा यज्ञ हुआ जेके देवताउनि खे प्रसन्न करण लाइ यज्ञ कंदा आहिनि, ॿिया वरी जेके निराकार ब्रह्म जी ज्योतिअ में समाइण लाइ जेके यज्ञ कंदा आहिनि उन जा, ॿिया वरी ब्रह्मचारी अवस्था में जेके पंहिंजी इंद्रियनि खे संयम कंदा आहिनि उन्हनि जा, ऐं चोथा वरी उहे गृहस्थी जेके पंहिंजे जीवन खे नियमनि जे अनुसार हलाए करे उच्च दिव्य ज़िंदगीअ लाइ कोशिशि कनि था, उहे पंहिंजे इंद्रिय तृप्ति जी ख़्वाहिशनि जी आहुति ॾियनि था, उहे यज्ञ। इन खां अॻियां वरी भॻवान इन्हनि यज्ञनि जे टॉपिक खे अॻियां वधाईंदा ऐं असां सभु उन्हनि सभिनि खे समुझण जी कोशिशि कंदासीं। तव्हां सभिनि जा लख थोरा जो एतिरो प्रेम सां ॿुधी रहिया आहियो, कृपया मुंहिंजे लाइ प्रार्थना अवश्य कजो त मां पंहिंजी सेवा ऐं साधना खे संगीअ तरीक़े सां करे सघां। हरे कृष्ण।